स्वाध्याय 5-7 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
हरीशला क्रमांक 4 पासून इस्पितळापर्यंत जायचं आहे. तिथे कसं जायचं हे प्रवीण त्याला सांगतोय. प्रवीण: शिवाजी रोडहून सरळ गेलास की पुढे उजवीकडे वळायचं. आता आला केळकर रोड. तिथे डावीकडे वाचनालय आहे. उजवीकडे वळल्यावर सरळ चालायचं. समोरच बाजार आहे. पुढे गेलास की डावीकडे एक रस्ता आहे. तो रस्ता टपालघर आणि चर्चच्या मध्ये आहे. डावीकडे वळल्यावर सरळ चालायचं. हा आहे एसवी रोड. थोडंसं पुढे चाललं की उजवीकडे इस्पितळ आहे.